नमस्कार, मी अजित सदाशिव खरात, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 16 अ या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्या उमेदवारीसाठी आपलं मत हे कमळाच्या चिन्हावर मिळावं, त्यासाठी माझी आपणास नम्र विनंती. धन्यवाद.